आकाशवाणी मुंबई। राजश्री आकाशी राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगा वेत्री कळघमचे विजय यांनी घेतली शपथ, बहुमत चाचणी येत्या बुधवारी। आसामात राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड, येत्या मंगळवारी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ। संभाव्य पूरस्थिती आणि उष्णतेच्या लाटेचं आव्हान हाताळण्याच्या दृष्टीनं केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं आढावा बैठक। होर्मुझची समुद्रधुनी पार करणाऱ्या जहाजांच्या सुरक्षेसाठी ब्रिटनची HMS ड्रॅगन युद्धनौका तैनात। आणि तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेचं रिकव्ह प्रकारातलं सुवर्णपदक भारतीय महिला संघानं पटकावलं। तमिळनाडूमध्ये TVK म्हणजेच तमिळगा वेत्री कळघम या पक्षाचे संस्थापक सी जोसेफ विजय यांनी आज सकाळी तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। विजय यांच्याबरोबर 9 मंत्र्यांनीही शपथ घेतली। विजय यांनी काँग्रेस, CPI, CPIM, CPIM, VCK आणि IUML यांच्या पाठिंब्यासह 234 सदस्यांच्या सभागृहात 120 आमदारांचा पाठिंबा मिळवलाय। लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि तमिळ चित्रपट सृष्टीतले अनेक मान्यवर शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते। 1967 सालानंतर पहिल्यांदाच तमिळनाडू राज्याला बिगर द्रविड पक्षाचे मुख्यमंत्री लाभलेत। राजकीय क्षेत्रातल्या पदार्पणातच मुख्यमंत्रीपदाला गवसणी घातल्याबद्दल विजय यांचं विविध नेत्यांकडून अभिनंदन होतंय। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विजय यांचं अभिनंदन केलंय आणि त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसंच इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आणि सर्वपक्षीय नेत्यांनी विजय यांना शुभेच्छा दिल्या आहेत। श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांनीही विजय यांचं अभिनंदन केलंय। TVK येत्या बुधवारी 13 मे रोजी विधानसभेत बहुमत सिद्ध करावं असं राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी सांगितलंय। आसाम विधानसभेत भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड करण्यात आली। आसाम भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक गुवाहाटी इथं झाली। या बैठकीत सर्मा यांच्या नावाचा प्रस्ताव भाजपच्या 8 आमदारांनी ठेवला होता। आसाम गण परिषद आणि बोडोलँड पीपल्स फ्रंट यांनीही सर्मा यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला, त्यामुळे आता सलग दुसऱ्यांदा सर्मा यांचा मुख्यमंत्री बनण्याचा मार्ग मोकळा झालाय। सरकार स्थापनेसंबंधीच्या बाबी वर चर्चा करण्यासाठी राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांची ते भेट घेणार आहेत। नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी येत्या मंगळवारी 12 मे रोजी होणार आहे। बंगळुरू इथं आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 45व्या वर्धापन दिन सोहळ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सहभाग घेतला। यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटरमधल्या नव्यानं बांधलेल्या ध्यान मंदिराचं त्यांनी उद्घाटनही केलं। सेवा, अध्यात्म आणि सामाजिक परिवर्तनाला प्रोत्साहन देण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनच्या भूमिकेची त्यांनी प्रशंसा केली। तसंच पर्यावरण संवर्धन, युवा सक्षमीकरण, आंतरिक कल्याणाच्या माध्यमातून एक विकसित भारत घडवण्याचं आवाहनही मोदी यांनी यावेळी केलं।
विकसित भारत का निर्माण ऐसे युवाओं से ही होगा, जो युवा मानसिक रूप से शांत हो, जो सामाजिक रूप से जिम्मेदार हो और जो समाज के प्रति संवेदनशील हो। इसलिए स्पिरिचुअल वेलबींग, मेंटल हेल्थ, योग, मेडिटेशन, इस पर काम करने वाली आपकी महत्वपूर्ण गतिविधि, इन सब की भूमिका बहुत बहुत अहम है।
प्रधानमंत्री आज हैदराबादमध्ये सुमारे 9,400 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचं भूमिपूजन आणि उद्घाटन करतील। यात हैदराबाद पणजी आर्थिक कॉरिडॉरवर गुडीबेलूर ते महबूबनगरच्या राष्ट्रीय महामार्ग 167 चौपदरीकरण प्रकल्पाचा समावेश आहे। पीएम मित्र योजनेअंतर्गत विकसित करण्यात आलेल्या वरंगळ इथल्या पीएम मित्र पार्कचं उद्घाटन आणि सिंधू रुग्णालयाचं लोकार्पणही मोदी यांच्या हस्ते होईल। देशातली संभाव्य पूरस्थिती आणि उष्णतेच्या लाटेचं आव्हान हाताळण्याची सज्जता याचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत एक उच्चस्तरीय बैठक होते। नैसर्गिक आपत्तीच्या काळात जीवित आणि मालमत्तेची हानी टाळण्यासाठी पूर्वसूचना प्रणाली आपत्तीच्या काळात मदत आणि बचाव कार्यासाठी साधन सामुग्रीची तैनात आणि त्यासाठी केंद्रीय संस्थांमध्ये समन्वय साधण्याची यंत्रणा या गोष्टींचा बैठकीत आढावा घेतला जाईल. दीर्घकालीन पूर प्रतिबंधक उपाययोजनांच्या प्रगतीचाही गृहमंत्री आढावा घेतील. पूर आणि उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवणारी यंत्रणा बळकट करणं, जनजागृती तसंच पुरेसं मदत साहित्य आणि वैद्यकीय सहाय्य उपलब्ध करून देण्यावर या बैठकीत विशेष भर दिला जाईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. होर्मुझची समुद्रधुनी पार करणाऱ्या जहाजांच्या सुरक्षेसाठी उभारल्या जाणाऱ्या बहुराष्ट्रीय मोहिमेच्या तयारीचा भाग म्हणून ब्रिटननं आपली HMS ड्रॅगन ही युद्धनौका तैनात केली. इराणमधलं युद्ध सुरू झाल्यावर सायप्रसच्या संरक्षण मोहिमेला पाठबळ देण्यासाठी ब्रिटननं आपली ही युद्धनौका पूर्व भूमध्य समुद्रात तैनात केली होती. यापूर्वी फ्रान्सनं आपल्या विमानवाहू नौकांचा ताफा तांबड्या समुद्रात पाठवला होता. त्यानंतर ब्रिटननं पश्चिम आशियामध्ये घेतलेल्या या भूमिकेमुळे जगातल्या सर्वात महत्वाच्या व्यापारी मार्गावर सामान्य परिस्थिती निर्माण करण्यासाठी दोन्ही देशांमधला समन्वय वाढताना दिसतोय. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इराणमधल्या वाटाघाटीसंदर्भात अमेरिकेचे गृहमंत्री आणि विशेष दूत स्टीव्ह विटकोफ यांनी आज कतारचे प्रधानमंत्री आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री मोहम्मद बिन अब्दुल रहमान अल थानी यांच्याशी मियामी इथं बैठक घेतली. या बैठकीत दोन्ही पक्षांनी इराणबरोबरच्या वाटाघाटींच्या मसुद्यावर चर्चा केली. अल थानी यांच्या वॉशिंग्टन इथं अमेरिकेचे उपराष्ट्रपती JT वेन्स यांच्याबरोबरच्या बैठकीनंतर ही बैठक झाली. याआधी अमेरिका आणि इराणमधल्या युद्धबंदी संदर्भातल्या चर्चेची पहिली फेरी इस्लामाबादमध्ये झाली होती. या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नव्हता. देशभरातल्या शाळांमध्ये यावर्षीच्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे भारतीय भाषा उन्हाळी शिबिर आयोजित केलं जाणार आहे. एक आठवडा चालणाऱ्या या शिबिरात मुलांना मूलभूत संवाद कौशल्य शिकवली जाणार आहेत. यात विविध भाषांमध्ये स्वतःची ओळख करून देणं, इतर भाषांमधलं शब्दभांडार जाणून घेणं, रोजच्या आयुष्यात लागणारे संवाद साधणं आणि सांस्कृतिक ओळख करून घेणं यासारखे परस्पर संवादावर आधारित उपक्रम राबवले जाणार आहेत अशी माहिती समाज माध्यमावर मंत्रालयानं दिली. जगभरात आज जागतिक ल्युपस दिन पाळला जातोय. जगभरातल्या लाखो जणांना होणाऱ्या ल्युपस या गुंतागुंतीच्या स्वयंप्रतिरोधक आजाराबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. ल्युपसवर कोणताही ज्ञात इलाज नाही आणि या आजारामुळे सांधे, त्वचा, मूत्रपिंड, हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम होतो. या दिवसाची यंदाची संकल्पना मेक ल्युपस व्हिजिबल अशी आहे. आज जागतिक मातृदिन अर्थात मदर्स डे आहे. देशोदेशी दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मातृदिन साजरा करण्याची पद्धत आहे. शांघाय इथं काल संपलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात थरारक अंतिम सामन्यात भारतीय महिला रिकव्ह संघानं यजमान चीनचा 5-4 पराभव करत सुवर्णपदक पटकावलं. या संघात दीपिका कुमारी, अंकिता भगत आणि कुमकुम मोहोड यांचा समावेश होता. ताश्कंदमध्ये सुरू असलेल्या आशियाई 15 वर्षाखालच्या आणि 17 वर्षाखालच्या मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत 9 भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी धडक मारले. 15 वर्षाखालच्या गटात 30-33 किलो वजनी गटात भारताच्या अक्षितानं कझकस्तानच्या अयाझान मारातवर एकतर्फी विजय मिळवला. तर 37-40, 43-46, 48-58, 61-64 आणि 64 किलो वजनी गटात भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी विजय संपादन केला. IPL क्रिकेटमध्ये चेन्नईच्या चेपॉक्स स्टेडियमवर आज लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना रंगणार आहे. सामना दुपारी 3:30 वाजता सुरू होईल. गुजरात आणि राजस्थानात बहुतांश ठिकाणी उद्या उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. पुढचा आठवडाभर देशाच्या उत्तर भागात तापमानात वाढ होऊ शकते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगाव एत्रिकळगमचे विजय यांनी घेतली शपथ. बहुमत चाचणी येत्या बुधवारी. आसामात राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड. येत्या मंगळवारी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ. संभाव्य पूरस्थिती आणि उष्णतेच्या लाटेचं आव्हान हाताळण्याच्या दृष्टीनं केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं आढावा बैठक. होर्मुझची सामुद्रधुनी पार करणाऱ्या जहाजांच्या सुरक्षेसाठी ब्रिटनची HMS ड्रॅगन युद्धनौका तैनात आणि तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेचं रिकव्ह प्रकारातलं सुवर्णपदक भारतीय महिला संघानं पटकावलं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.